हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाः शितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखा सः कपर्दिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलभृदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् भीष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुह्यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवादिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य मायया सर्वानव यजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्भक्त मोडक दाम्पत्याचं समर्पण आणि स्वामीजींची निस्पृह आणि अपरिग्रही वृत्ती यांच्या संगमातून भारतीय निवास सोसायटीतील टुमदार बंगल्याचं एका पवित्र ध्यान मंदिराच्या वास्तूत रुपांतरण झालं। या प्रकल्पासाठी आवश्यक ते परवाने वगैरे मिळवायचं काम विजय आणि गोळे काका यांनी सुरू केलं। एकूण प्रकल्पाचा आराखडा करण्यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सद्भक्त रावत काका पुढे आले। सद्भक्त रावत हे त्या काळात पुण्यातले नावाजलेले आर्किटेक्ट म्हणून प्रसिद्ध होते। रावत काका 1983-84 सालापासून सत्यसाई निलयम मधील प्रवचनांना येऊ लागले होते। पूजनीय स्वामीजींवर त्यांचा उत्कट भाव जडला होता। अत्यंत अबोल परंतु तितकेच त्यांच्या कामात तरबेज अशा रावत काकांवर स्वामीजींनी पूर्ण विश्वास टाकला। मोरकांचा बंगला एक मजली म्हणजे फक्त तळमजल्याचाच होता। त्यांच्या घराच्या आतून गच्चीत जाण्यासाठी जिना होता। ती संपूर्ण गच्ची ध्यान मंदिरासाठी वापरावी असं नियोजन ठरलं। माया अपार्टमेंट मधील ध्यान मंदिर सुमारे 650 चौरस फूट आहे। त्या तुलनेनी हे नवीन ध्यान मंदिर दुपटीहून थोडंसं जास्तच होणार होतं। रावत काकांनी स्ट्रक्चरल इंजिनियर्सना बोलवून त्यांचा सल्ला घेतला। त्यानुसार गच्चीवरील बांधकाम आरसीसी करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं। त्याला पर्याय म्हणून लोड बेअरिंग पद्धतीने बांधकाम करण्याचं निश्चित झालं। एकूण खर्चाचा अंदाज काढण्यात आला। बांधकाम आणि ध्यानमंदिराचं सुशोभीकरण असं दोन्ही मिळून तो खर्च सुमारे 5 लाखाच्याही पुढे जात होता। नुकताच माया अपार्टमेंटचा प्रकल्प होऊन गेला होता। या खर्चाव्यतिरिक्त मोडक काकांनाही काही रक्कम मंडळातर्फे द्यावी अशी स्वामीजींची इच्छा होती। काव्यम जोशी वकिलांनी मोडक काकांना डिपॉझिटच्या स्वरूपात ती रक्कम द्यावी असा सल्ला दिला। म्हणजे बांधकाम खर्च आणि मोडक काकांचं डिपॉझिट म्हणून अधिक 1 लाख रुपये असा तो मोठा अंदाज निघत होता। पूजनीय स्वामीजींना येणाऱ्या श्रोत्यांकडून वारंवार देणगीसाठी आवाहन करणं तितकंसं पसंत नव्हतं। तथापि काही साधकांनी आपणहून देणगी देण्याची इच्छा स्वामीजींकडे व्यक्त केली। सद्भक्त मंगल खेरच्या वडिलांनी म्हणजे अप्पासाहेब खेर यांनी देणगी दिली। केंद्रात मंडळातर्फे ऐच्छिक देणगीचं निवेदन करण्यात येऊ लागलं। स्वामीजींनीही 2-3 आवाहन केलं। येणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढत होती। माझ्यासारखी काही मुलं मुली नोकऱ्यांना लागली होती। खूप मोठी नाही परंतु प्रत्येकास प्रामाणिकपणे जितकी शक्य असेल तितकी देणगी देण्याचा आम्ही सर्वांनी निश्चय केला। खरोखरच खारीचाही वाटा जास्त ठरेल अशी स्थिती होती आणि तरीही देणग्यांचा ओघ केवळ स्वामीजींच्या प्रेमापोटी मंडळाकडे येऊ लागला। त्याच सुमारास पुण्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्रीयुत ए व्ही भट हे मंडळाच्या संपर्कात आले। मला अंधुकसं आठवतं त्यानुसार मोडक काकांचे ते नुमवीतील माजी विद्यार्थी होते। श्रीयुत भटांना आपल्या आईच्या म्हणजे श्रीमती कमलाबाई भट यांच्या स्मरणाप्रित्यर्थ या प्रकल्पाला मदत करावी अशी प्रेरणा झाली। त्यानुसार स्वामीजींना त्यांनी ही कल्पना सांगितली। मंडळाला प्रत्यक्ष देणगीची रक्कम देण्याऐवजी बांधकामासाठीच्या सर्व साहित्याच्या स्वरूपात मदत देण्यात यावी असं ठरवण्यात आलं। या मदतीमुळे बराचसा भार हलका झाला। ध्यानमंदिर तयार झाल्यावर त्यात आपल्या आईचा फोटो लावण्यात यावा इतकीच माफक अपेक्षा श्रीयुत भट यांनी व्यक्त केली होती। स्वामीजींनी त्यास त्वरित संमती दिली। त्यांना श्रीयुत ए व्ही भट यांच्या दातृत्वाचं मोठं कौतुक वाटलं। माझ्या आठवणीप्रमाणे 1987 सालातल्या गुरुपौर्णिमेनंतर पावसाळा वगैरे संपल्यानंतर कधीतरी बांधकामाला सुरुवात झाली असावी। ए व्ही भट यांचे एक व्यावसायिक सहकारी श्रीयुत लेले यांच्याकडे बांधकामाचं कंत्राट देण्यात आलं। लेले हे स्वामीजींचे सत्यसाई निलयमधील प्रवचनांचे श्रोते होते. त्यांनी आनंदाने हे काम स्वीकारलं. त्या सुमारास सद्भक्त श्रीयुत पानसे नावाचे एक साधक केंद्रात येऊ लागले. पानसे साहेब हे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातून सर्वोच्च पदावर निवृत्त झालेले अभियंता होते. त्यांच्या पत्नी सद्भक्त डॉक्टर नंदाताई सावंतांच्या प्रेमळ आग्रहावरून प्रथम स्वामीजींकडे आल्या. दोघेही पतीपत्नी भाविक होते. स्वामीजींवर त्यांचा भाव होता आणि स्वामीजींनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं. पानसे साहेबांना वेळोवेळी स्वामीजी तांत्रिक सल्ला विचारत असत. एका प्रसंगात पानसे काकांचं ध्यान मंदिराच्या कामात किती सूक्ष्म लक्ष होतं आणि स्वामीजी सूचनांचा किती आदरानं स्वीकार करीत असत याची प्रचिती आली. तेथील ध्यान मंदिरात स्वामीजींचं आसन आणि त्यामागील देव्हारा याचं पक्कं बांधकाम करावं अशी योजना ठरली होती. त्यानुसार दोन भरीव चौथरे बांधण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उजाडत पानसे साहेब स्वामीजींच्या घरी हजर झाले. स्वामीजींना मोठा अचंबा वाटला. वेळ न ठरवता शक्यतो कोणीही स्वामीजींकडे जात नसे आणि पानसे साहेब तर अजिबात तसे नव्हते. त्यांना स्वामीजींनी येण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, स्वामीजी मला रात्रभर झोप नाही, मी खूप अस्वस्थ होऊन गेलो. स्वामीजी म्हणाले, असं का बरं, काय अडचण आली आहे? पानसे साहेब उत्तरले, कालच आपण आसन आणि देव्हारा यांच्यासाठीचं बांधकाम सुरू केलं, परंतु मला नंतर आठवलं की आपलं बांधकाम लोड बेअरिंग पद्धतीचं आहे, आपल्या स्लॅबला ते वजन जरा जास्तच होतंय, त्या वजनाच्या भारानं ती स्लॅब उद्या खचली विचली तर काय होईल? त्यांचा आवाज भरून आला होता. म्हणाले, रात्रभर या विचारांनी मी अस्वस्थ झालो. म्हटलं, पहिलं उठून तुमची परवानगी न घेता तुम्हाला येऊन भेटावं. स्वामीजी हे ऐकून सद्गदित झाले. ते म्हणाले, पानसे साहेब तुम्हाला असं वाटत असेल तर ताबडतोब आपण ते भरीव बांधकाम काढून टाकू, परंतु देव्हाऱ्याची आणि आसनाची जागा कशी करणार? पानसे साहेबांनी सांगितलं, स्वामी आपण त्याच ठिकाणी हे काम करू शकतो, पण ते काम पोकळ ठेवूयात. ग्रॅनाईटचे सुंदर चौथरे उभारता येतील, ते मजबूतही असतील आणि त्यांचा आवाजवी भार स्लॅबवर येणार नाही. स्वामीजी त्यांना म्हणाले, तुम्ही फार महत्वाची सूचना केलीत, आपण याची कार्यवाही त्वरित करूयात. मी असं समजतो की माऊलींनीच तुमच्या मुखातून ही आज्ञा दिली आहे. तातडीने त्याच दिवशी कार्यवाही करण्याची स्वामीजींनी सूचना दिली आणि त्यानुसार चौथऱ्याचं भरीव बांधकाम उतरवण्यात आलं. स्वामीजींच्या प्रेरणेने प्रत्येक साधक त्या वास्तूच्या कामाशी निगडीत होऊ लागला होता. मला आठवतंय, आम्ही मुलं बाहेर कुठे जाताना बरेचदा मोरकांच्या बंगल्यामध्ये चालणाऱ्या बांधकामाला भेट देत असू. आपल्याला त्यातल्या तांत्रिक बाबी समजत नसल्या तरी तिथे जाऊन ते बांधकाम बघायचं, मोडक काका काकींना भेटायचं, नवीन ध्यान मंदिर कसं दिसेल वगैरे कल्पना करायच्या आणि परत यायचं. सद्भक्त विजय गोळे काका आणि रावत साहेब या मंडळींच्या तर सतत खेपा तिथे चालत असत. वेळात वेळ काढून अनेक साधक बांधकामावर जाऊन येतात याचं मोडक दाम्पत्याला सुद्धा कौतुक वाटत असे. स्वामीजी अधूनमधून त्या जागेला भेट देत, पण त्याही पेक्षा किती साधक स्वतःहून तिथे जात येत असतात हे समजून घेण्यात त्यांना जास्त स्वारस्य वाटे. मुलं प्रेमानं जाऊन येतात हे ऐकून त्यांना समाधान होई. सद्गुरूंच्या कार्याबद्दल निरपेक्ष आत्मीयता वाटणाऱ्या साधकांची संख्या जितकी जास्त तितकं त्या कार्याचं वैभव मोठं। या सूत्राला अनुसरून स्वामीजी त्यांच्या कार्याची इमारत उभारत होते।
गौरी अभंगमण हरि 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 गौरी मी तुला काल सांगितलं तसं चार पाच अभंग म्हण बर का। तुझा आवाज इथं केंद्र संपल्यानंतर सगळे ऐकत असतात। मी तिला असं सुचवलं की सीडी मध्ये तू जे म्हटलेले आहेत त्याच्यातले एखाद दोन म्हणतू, पण सीडी मधलेच पण इतरांनी गायलेले असे काही म्हण, म्हणजे मग आपण सीडी ऐकतोय असं तुम्हाला वाटणार नाही कोणाला।
प्रेम स्वरूप तो नाम सुंदर गौरवर्ण शोभला आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला प्रेम हास्यनित प्रसन्न दृष्टी मोहक मधुमुख अमृत वृष्टी जिह्वा मधुमंगला आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला शुभ्र वसन बहु कोमल स्पर्शन प्रेम पांझरे सर्वांगातून माय बाप भासला माय बाप भासला आजनी परमहंस पाहिला नितांत सुंदर सुहास्य दर्शन नम विनोदी हितकर भाषण क्षीण करी लोकया आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला आजनी परमहंस पाहिला बद्ध मुमुक्ष साधक बाल पुरुषेवा असो भगी निरासक्त आगया निरासक्त आगया आजनी परमहंस पाहिला ज्ञान देवीचा भक्त उपासक नाथ पंथीचा समर्थ चालक सोहम बोधी भला आजनी परमहंस पाहिला समीप जाचा सुमने फुलती गंधित जीवन रसमय भक्ति मोमय सुख सोहया आजमी परमहंस पाहिला आजमी परमहंस पाहिला आजमी परमहंस पाहिला जीवन बहरे मकरंदाचे जनकगुरुंचे माधव जगिला भला माधव जगिला भला आजमी परमहंस पाहिला प्रेम स्वरूप तो निर्म सुंदर गौरवर्ण शोभला आजमी परमहंस पाहिला आजमी परमहंस पाहिला आजमी परमहंस पाहिला रमले मन माझे विरमले रमले रे मन माझे विरमले श्री गुरु चरण श्री गुरु चरणी विसावली नाही चिंतिला भोग कधी नाही निरविला त्याग तसाही लौकिक तेचे दिवास्वप्न ही सुकुनी मी मनी कधी न देखिले श्री गुरु चरणी विसावले रमले रे मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले व्यर्थ जीवनी कभी ना भ्रम दो विषयतैसा नाही भटकलो भव मृग तृष्णी कभी ना फसलो आत्महिती मन सावध झाले श्री गुरु धोखूण दाविली सजी भली सोहम अस्मि धरुन ध्यान अमन निवेधिली कड़े स्मृति तुझी चराहु दे भीत तीन जगत कुली भूत मात्र सहज जे देवत्यात मानुनी पूजनात रमविदे बोध कवच चढ़वनी तुझी अखंड प्रीति दे तुझी अखंड प्रीति दे स्मृति तुझी चराहु दे तव कृपे सपात्र होय बुद्धि अशी स्थिर सो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवैव सो मकरंदा तव चरणी मकरंदा तव चरणी नित्य सुखे वासुदे नित्य सुखे वासुदे स्मृति तुझी चराहु दे साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे हृदंतरात माधवा स्मृति तुझी चराहु दे हृदंतरात माधवा स्मृति तुझी चराहु दे हृदंतरात माधवा स्मृति तुझी चराहु दे
वाह आता कोण तो म्हणते म्हण म्हण
श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो रे सुंदर भावयाते आत्मनिर्भर शोधिताना दिव्यतेचि धरुनिया आशा निरंतर ते मनोरथ पूर्ण जाहले चरणी त्यांच्या रमुनी गेलो श्री गुरुंच्या प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो सोहम अस्मि बोध देऊनी ध्यान रंगी रंग विले साक्षी भावे शून्य लंघुनी उन्मनी सुख देऊ केले चित सुखाचा अनुभवांती पूर्णतेशी जडूनी गेलो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो संग फल त्यागुनी ममता नियत कर्मी चालविले द्वंद्व मोहातीत मन हे शुभ समत्वा प्राप्त झाले परम पुरुषा जाणुनी निज पदासी मिळुनी गेलो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो पूर्णता मकरंद लेऊनी पूर्णता मकरंद लेऊनी श्री गुरु कार्यार्थ लागे आणि काते मार्ग दावित दिव्यते सा मंत्र सांगे गुरु कृपेचा गंध चंदनी उधयताना तृप्त झालो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पाऊनी धन्य झालो धन्य झालो धन्य झालो।
खूप समाधान दिलंसा। आज मी तुला सांगायचं कारण असं की परत एकदा मला काही थोडा काळ व्हॉइस रेस्ट घ्यायची होती। रामनवमीच्या दिवशी मी जे सलग 1.5-2 तास बोललो ते तेव्हा लक्षात आलं नाही, पण परत आवाज अतिशय कोरडा झाला। डॉक्टरांचा मी सल्लाही घेतला, खोकला थोडा यायला लागला। असं झाल्यामुळं परत काही थोडी व्हॉइस रेस्ट घ्यावी असं डॉक्टरांनी सांगितलं, त्यामुळं रविवारचं प्रवचन म्हणूनच केलं नाही, कालचं बुधवारचं प्रवचन त्याकरताच केलं नाही। आज मात्र एका प्रश्नाला उत्तर देणार आहे, पण त्याच्यातही थोडा एक आराम मिळावा म्हणून। आणि तू फार सुंदर म्हटलीस, तू म्हटलेली तर नेहमी आम्ही ऐकतो, पण ही अमृतानी म्हटलेली फार सुंदर म्हटलीस तू। हरी हरी। पुढच्या गुरुवारी देखील मी आवाजाला विश्रांती म्हणून सत्संगच मग रद्द ठेवलेला आहे, ते निवेदन अर्थात होईल। रविवारी मी कदाचित 20 मिनिटं बोलेन किंवा आपण CD ऐकू, मात्र या दरम्यान 2 शिबिर आहेत, शिबिरात मी बोलणार आहे। शिबिरात 20-25-30 मिनिटं असं बोलणार आहे, कारण शिबिर हा तसा महत्वाचाच आपला भाग आहे, आणि तिथं बोलणार असल्यामुळं कुठेतरी कमी करायचं असा हेतू ठेवला। एक प्रश्न आलेला आहे, गौरी तुला असं मधूनाधून सांगीन आणि तुझ्या तू गायलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील ऐकायला आवडेल, तू गायलेले तर तुला सांगीनच। स्वामी विवेकानंदांचे काही विचार वाचण्यात आले, इट इज इझियर टू बिकम अ जीवनमुक्त फ्री इन धिस व्हेरी लाईफ दॅन टू बी अन आचार्य गुरु। जीवनमुक्त नोज द वर्ल्ड एज अ ड्रीम अँड हॅज नो कन्सर्न विथ इट, बट अन आचार्य गुरु नोज इट एज अ ड्रीम अँड येट हॅज टू रिमेन इट इन इट अँड वर्क, असं विवेकानंदांनी म्हटलेलं आहे। गुरु होण्यापेक्षा जीवनमुक्त होणं सोपं आहे असं विवेकानंद म्हणतात। जीवनमुक्ताला माहीत असतं की हा जगत हा केवळ आभास आहे, जगदाभास आहे, याच्यापेक्षा जास्त जगत जीवनमुक्त जाणत नाही। गुरूंना ते माहीतच असतं, तरी देखील ते या जगतामध्ये राहतात आणि कार्य करतात असं विवेकानंदांनी म्हटलं। आमच्यासारख्या साधकांना जीवनमुक्त होणे सुद्धा फार जड जाते। हा जो सुद्धा आहे ना, त्याच्याऐवजी जीवनमुक्त होणं ही एवढीच एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये ध्येय स्वरूप असावी, सुद्धा नको। जीवनमुक्त होणे फार जड जाते इथपर्यंत, कारण मग सुद्धामध्ये त्याच्यापुढे गुरु किती, अजून गुरु होण्यासाठी मोठं, तर गुरु होण्यासाठी म्हणून डोक्यातही धरू नका। तो काही आपला चॉईस नसतो, ती गुरूंची निवड असते। असं असल्यामुळं आपलं काम जीवनमुक्त होणं एवढंच आहे। आमच्यासारख्या साधकांना जीवनमुक्त होणे सुद्धा फार जड जाते, जीवनमुक्त होणं जड जातं। त्यावरून असे लक्षात येते की सद्गुरूंनी आपल्यासारखाच एक सद्गुरु शिष्य तयार केल्यावर त्या सद्गुरु शिष्याला स्वतः मुक्तीचा आनंद भोगण्याबरोबर फारच मोठी जबाबदारी स्वीकारावी लागत असेल। आमच्यासारख्या साधकांना एकविध भाव सुद्धा टिकून राहत नाही, आमच्यासारख्या साधकांचा एकविध भाव सुद्धा टिकून राहत नाही। सद्गुरु मात्र शिष्याच्या भावासाठी अहोरात्र सतत एकाच आत्मीयतेने झटत असतात हे त्यांना कसे जमते? त्यांना स्वतःच्या जीवनात केवढा मोठा त्याग करावा लागतो? त्यांना ह्या सगळ्यापासून कधीतरी लांब जावेसे वाटते का? असा प्रश्न आहे, खरं खूप चांगला प्रश्न आहे. जीवन मुक्त होण्यासाठी आपण जीवन मुक्त व्हायचं आहे असा संकल्प असायला लागतो. या संसार बंधनामधून मला सुटायचं आहे असा संकल्प आणि दृढ निश्चय असावा लागतो. असा संकल्प असणारे फार कमी, विरळा असं मी म्हणेन. बहुतेकांचा संकल्प शिकायचं, भरपूर पैसे मिळवायचे, सगळी सुखं मिळवायची असा असतो स्वतःबद्दलचा संकल्प. आपल्या मुलांबद्दलचा संकल्प देखील तसाच असतो की यांनी भरपूर शिकावं, भरपूर पैसे मिळवावेत आणि यशस्वी व्हावं. अशा संकल्पाचे जवळपास सगळे असतात. स्वामीजी म्हणायचे ती मदालसा आपल्या मुलांना सोहम बाळा जोजोरे असं म्हणून निजवत असे. ती मुलं मोठी झाली की विरक्तीमुळे अरण्यात निघून जात साधना करण्यासाठी. तो राजा हैराण झाला. तो म्हणाला, या राज्याला वारस हवा की नको? तू जर असं सोहम बाळा जोजोरे म्हणून अंगाई गीत गाणार असशील तर या राज्याला वारस कसा मिळायचा? पण त्या राजाची ही जी चिंता होती ती आपल्यासारख्या सगळ्यांनी सोडवली. आपल्या राज्याला वारस मिळाला पाहिजे, एवढंच नव्हे तर आपलं राज्य आहे ते अजून वाढवलं पाहिजे. आपलं राज्य म्हणजे आपला संसार, त्याचा बँक बॅलन्स. मग मुलांनी अजून चांगलं म्हणजे स्वतःबद्दल तर करू शकत नाहीतच, पण मग मुलांना घडवण्याचा तरी कसा संकल्प करणार? जीवनमुक्त हा मुळात संकल्पानी घडतो. आपल्याला ते व्हायचं आहे या संकल्पानी घडतो. ती जरी वस्तुस्थिती असली, आपण परमात्मा स्वरूपच आहोत अशी वस्तुस्थिती असली तरी सांप्रत तसं नसतं ना. सांप्रत आपण देह मन बुद्धीला प्राधान्य देत असतो आणि देह मन बुद्धीचंच जीवन जगत असतो. म्हणून जीवन मुक्त घडतो कसा हे देखील खरं अभ्यासण्यासारखं आहे. सद्गुरूंचा विचार करू नका. तशा प्रकारचा संकल्प पाहिजे तर घडतं. आपण सगळे संकल्पांनी घडलोय. आपलं आपलं जीवन आपण जे आतापर्यंत यशस्वी केलंय ते संकल्पाशिवाय केले की काय? पण परमार्थाचा संकल्प करणारे खूप कमी असतात असं मला म्हणायचंय. या जीवनमुक्त होण्याच्या किंवा स्वरूपबोध प्राप्त करून घेऊन आपलं जीवन धन्य करण्याच्या अशा फार मोठ्या गोष्टीच्या माग अजून एक आत्मस्वरूप व्हावं अशा संकल्पाबरोबर महत्वाची गोष्ट, आवश्यक अशी गोष्ट, ती म्हणजे महत्वाकांक्षा विरहित जीवन. हे जीवनमुक्ताचं जे रसायन आहे ते रसायन महत्वाकांक्षेने बिघडतं. महत्वाकांक्षेने मनुष्य आपल्या संकल्पापासून च्युत होऊन अजून दुसरीकडे जातो. काही काळ ते करून परत हे करायचंच आहे किंवा हे करता करता ते करायचं आहे असं म्हणतो. आणि महत्वाकांक्षा नेहमी लौकिकामध्ये घेऊन जात असल्यामुळं, म्हणजे धन, मान, कीर्ती, सत्ता अशा गोष्टींमध्येच महत्वाकांक्षा असल्यामुळं आपली जी मर्यादित शक्ती आहे देह मन बुद्धीला मिळालेली ती तिकडे खर्च होते. मला असं आठवतं की आम्हाला डिमांड अँड सप्लाय इकॉनॉमिक्सचा रूल समजवून सांगत असताना आचार्य म्हणून प्रोफेसर होते, ते असं म्हणाले की डिमांड आणि सप्लाय याच्याबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे इगर, इच्छा असणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राचं जे चाक फिरतं, डिमांड वाढवण्यासाठी इच्छा वाढणं गरजेचं आहे, आणि इच्छा जर वाढेल, अपरिमित वाढेल, तर डिमांड अपरिमित वाढेल, मग सप्लाय वाढेल, मग भरभराट होईल. आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, इजंट इट? तर मी म्हटलं, नाही. मला म्हणाले, उभा राहा. मी म्हटलं, या अशा इगरमुळेच तर मनुष्य दुःख भोगतो. हाव आणि हव्यास, अमुक गोष्ट मला मिळावी. म्हणजे एक काळ आमचं लहानपण असं होतं की रेडिओ घरात असायला पाहिजे असं खूप जणांना वाटायचं. सायकल असेल माझ्या वडिलांच्या वेळेला, सायकल आहे याच्याकडं म्हणजे फार मोठी गोष्ट असं होतं. आता गाडीचं तेच झालेलं आहे. हाव आणि हव्यास याच्यावर अर्थचाकराचं सगळं चाप चालू आहे. पण मी म्हटलं, त्यामुळं तर दुःख आहेत. तर ते म्हणाले, हा तत्वज्ञानाचा क्लास नाहीये, हा अर्थशास्त्राचा क्लास आहे आणि तुला हे मानावंच लागेल, मला म्हणाले. मी म्हटलं, अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी सर मी मानेन हे, पण अर्थशास्त्रांनी तर माणूस दुःखी झालेला आहे या अशा प्रकारच्या अर्थशास्त्रांनी असं मला वाटतं. मी कसा काय तोटा असा बोललो कोण जाणे. ते म्हणाले, तुला काही हवंसं वाटत नाही का? म्हणलं, काही नाही. मग थोडं थांबले आणि म्हणाले की तू खूप मोठा होशील असं मला वाटतं. ही जी महत्वाकांक्षा शून्य असणं, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, असं सावरकर ज्या दाहकतेने म्हणतात, जे दिव्य दाहक म्हणोनी असा वयाचे बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे. आम्ही अंधतेने व्रत घेतलेलं नाहीये हे लक्षात यायला पाहिजे. बुद्ध्याच मी माझ्या महत्वाकांक्षा ठेवलेल्या नाहीत, कारण माझा संकल्प आत्मरूप होण्याचा आहे. माझं नवीन लग्न झालं आणि मधुराताईंच्या मैत्रिणीचा एक नवरा, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा तो म्हणाला की मी तुम्हाला पाहतो. मी तेव्हा कधी कधी मिलिंदच्या गाडीतून, कधी विजयच्या गाडीतून, कधी मकरंदच्या गाडीतून असं त्याला दिसलं असेल. वेगवेगळ्या गाडीतून तुम्ही जात असता. मी त्याला म्हटलं की मला वेगवेगळ्या लोकांच्या गाडीतून जाण्याचा छंद आहे असं मी त्यांना म्हटलं. कोणत्या तरी कामासाठी मी जाताना त्यांनी पाहिलं असेल. मला तो म्हणाला की तुमच्याकडे गाडी नाहीये का? म्हटलं, नाहीये. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे सायकल आहे म्हटलं. मग तुम्हाला गाडी घ्यावीशी वाटत नाही का? नाही. मला काहीही घ्यावंसं वाटत नाही. जे सहज येईल ते येईल. अशा प्रकारची बुद्ध्याच आपण हे जीवन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बादशहासारख्या आनंदाने राहतो आहे. कुठे टोचणी नाहीये, खंत नाहीये असं असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून एक अडथळा जीवनमुक्त होण्याच्या प्रवासाच्या दरम्यान साधकाला जाणवतो, तो म्हणजे इतरांचं तथाकथित यशस्वी जीवन आपल्याकडे नाहीये आणि त्याच्याकडे आहे. संकल्प सोडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारण होतात, त्याच्या कशाच्याच फशी न पडणं. बरं, असं वाटायला लागण्याची शक्यता आहे की ती तर काल्पनिक गोष्ट आणि आत्ता काहीच घ्यायचं नाही, आत्ता कशाचीच अपेक्षा ठेवायची नाही, त्याच्यापेक्षा हे नको असं म्हणून एक सुटू शकतो याच्यातून, या ध्येयापासून जरा जरा. आणि असं आहे की सरळ रेषेवर जर शून्य अंशाचा कोण असणारी रेषा म्हणजे सरळ रेषाच जर काढायची असेल तर एक ही अंश, अर्धा अंश देखील, पाव अंश देखील कोण नसलाच पाहिजे. जर गुरूंच्या रेषेवर तुम्हाला रेषा काढायची असेल तर गुरूंच्या रेषेच्या एक अंश कोण असणारी रेषा जरी असेल, म्हणजे जवळपास त्यांच्यासारखं जीवन आहे असं असेल पण एका अंशाने तरी फरक आहे, तर या रेषा पुढे अतिदीर्घ ओढल्या तर अंतर पडेलच पडेल, पडताना दिसतंच दिसतं. तो एक अंश देखील पुढे मोठा होत जातो. म्हणून अशा व्यक्तींनी अतिशय गुरु शरणतेनी, या तर त्याची तयारी झाली पण त्याच्या पुढे स्वतःहून त्यांनी करण्याची गोष्ट म्हणजे गुरुवाक्याचं चिंतन, त्याचंच मनन, त्याचं निधिध्यासन, त्यांनी सांगितलेली साधना आणि त्या भावामध्ये रमणं. दुसऱ्या भावात रमायचं नाहीये ना आता, त्यामुळे त्या भावामध्ये रमणं, स्वरूप तन्मयता त्यामुळं निर्माण होते, त्यामुळं मग स्वतःच्या मनबुद्धीवर देखील आत्मप्रकाश पडतो, आपल्या कर्मांवर आत्मप्रकाश पडतो, कर्म शुद्ध होतात, चोखाळली जातात, निर्मळ होतात, याला जीवनमुक्त म्हणतात. आणि हे होणं तुलनेने सोपं आहे असं विवेकानंद म्हणत आहेत. इट इज इझियर टू बिकम ए जीवनमुक्त दॅन टू बी एन आचार्य. याचं कारण असं की आचार्य, एकतर आचार्य होण्यासाठी काही करायचं नाहीये, जीवनमुक्त होण्यासाठी साधन आहेत. भगवद्गीतेचा उपदेश आहे तो गुरु होण्यासाठी नाहीये, भगवद्गीतेचा उपदेश स्थितप्रज्ञ होण्यासाठी, कर्मयोगी होण्यासाठी, आपल्या जीवनाची धन्यता यासाठी भगवद्गीतेचा उपदेश आहे. पण सद्गुरू जे कार्य करत असतात आणि सद्गुरू जो उपदेश करत असतात आणि जीवनमुक्त व्हावेत, स्वरूपबोधाला लोक प्राप्त व्हावेत अशी त्यांची तळमळीची इच्छा असते, त्याच्यामधून कोणीतरी त्यांना हे सगळे भाव ज्याच्या ठिकाणी आहेत आणि जो त्यांच्या रेषेवरून रेषा काढायचा प्रयत्न करतो आहे, अशांमध्ये कोणीतरी निरपेक्ष सेवा करणारा आढळतो. त्याच्या ज्याच्या मनामध्ये हे सगळं असताना त्याच्याही पुढे जाऊन गुरु कार्याची सेवा करावी असं वाटतं. सद्गुरूंचे जे विचार आहेत तर ते विचार आपण अंगी बाणवावेत, आणि ते विचार अंगी बाणवल्यानंतर स्वरूपानंदांनी स्वामीजींना जो पाठवलेला ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे ग्रंथ तेव्हा आशीर्वाद पाठवला होता तो असा होता की एकैके हे किती सांगू तुझ लागी बाणवोनी अंगी सेवकत्व, विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. एवढं सगळं करून जो जीवन मुक्त झाला आणि विश्व हे मद्रूप मानून माझी सेवा करतो आहे, सेवकत्व अंगी बांधून स्वामीजी जेव्हा प्रवचनाला सुरुवात करत असत एखाद्या महोत्सवात तेव्हा आज सेवेकरता हा श्लोक घेतला आहे असं म्हणत असत. कोणाच्या सेवेकरता? सर्व श्रोत्यांच्या आत असलेल्या गुरु मूर्ती करता, त्यांच्या सेवेकरता. सद्गुरूंची सेवा म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या सद्गुरूंची सेवा. विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. म्हणून जीवनमुक्ताचं असं जीवन प्राप्त करून घेत असताना काही जास्त गुणांची आवश्यकता असते. तेही उपजत लागतात खरे. ते म्हणजे निष्काम निरपेक्ष सेवा करण्याचा भाव. अजून एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे प्रबोधन शक्ती. त्याच्या बोलण्यामधून, चालण्यामधून, सहज असण्यामधून, स्पर्शामधून त्याची निरपेक्षता समजली पाहिजे. दुसऱ्यावर प्रभाव कशाचाही पडत नाही, निरपेक्ष उपदेशाचाच फक्त प्रभाव पडतो. जर कोणी आत लडबडलेला असेल कामनेनी, एखादा सत्ताधारी आला त्याच्याकडून चार कामं करून घ्यायचेत म्हणून त्याच्याशी गोडगोड बोलतोय, फार पुढं पुढं करतोय, असं शिष्याच्या पुढं पुढं करणारे गुरु कधी यशस्वी होत नाहीत. तो आत त्याच्या ठिकाणी मस्त पाहिजे आणि निरपेक्ष पाहिजे. ही निरपेक्षता भावते. सत्ताधीशांना अथवा धनवानांना अथवा विद्यावानांना ही चाहूल फार पटकन लागते की कोण त्यांच्याशी कोणत्या हेतूनी बोलतो आहे, कारण त्यांना नेहमीचा सराव असतो. स्वामीजींकडे आकर्षित अशाकरता होत असत की अशी व्यक्ती ते प्रथमच पाहत होते की जे त्यांच्यावर मुलासारखं प्रेम करतात, मुलापेक्षाही जास्त प्रेम करतात आणि अपेक्षा काहीच धरत नाहीत. त्यामुळे प्रबोधन शक्ती निर्माण होते. ती काही उत्तम तर्कामुळेच असते असं नाही, असे खूप आहेत. उत्तम वक्तृत्वामुळे असं नाही, असे खूप आहेत. या गुणांचं चिंतन करणं गरजेचं आहे आणि ते आपल्या ठिकाणी मुरवणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःची प्रकृती बाजूला सारून डोकावणं आणि त्याच्या दुःखाशी समरस होणं. कधी कधी साधक काय करायचं आपल्याला दुसऱ्याशी, आपला आनंद बिघडतो असं म्हणू शकतो, मग तो अतिप्रगती करत नाही, करू शकत नाही. जयासी अपंगिता नाही तयासी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा. म्हणून अशा गुणांनी जो युक्त आहे, धन मान कीर्ती स्त्री पुरुष यांच्याकडे जो समभावाने पाहतो, जसं धनवानांना कळतं तसं स्त्रियांना देखील कळतं. कामुक नजर स्त्रियांना समजते, त्यांना तो ऍडिशनल सेन्स असतो. हे चालत नाही गुरूंच्या ठिकाणी असणं. तसं जर असेल तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही. अशी व्यक्ती जेव्हा गुरूंना आढळते तेव्हा ते जीवनमुक्त झाल्याचं तर समाधान असतंच आपल्या उपदेशामुळं. ते तर त्यांचं जीवित कार्य असतं, पण त्याच्या पुढं त्यांच्यासारखंच काम करणारी एखादी व्यक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आनंदून जातात. सद्गुरूंनी आपल्यासारखाच एक शिष्य तयार केल्यावर त्या सद्गुरू शिष्याला स्वतः मुक्तीचा आनंद भोगण्याबरोबर फारच मोठी जबाबदारी स्वीकारावी लागत असेल. ती मुख्यतः अशी असते. आणि ते शिष्याच्या भाग्यासाठी अहोरात्र झटत असतात हे त्यांना कसं जमतं असं त्यांनी विचारलेलं आहे. हे मात्र तुम्हाला सांगता येणं फार कठीण आहे. साखरेची गोडी मुंगी झाली वेडी, जावे त्याच्या वंशात एव्हा कळे. आम्ही पोफळे काकाच्या नाही का काका तुमच्या शेतावर गेलो होतो तेव्हा तिथल्या एका गड्यांनी एक अभंग म्हटला बरं का, तो असं म्हणत होता. साखरेची गोडी मुंगी झाली येडी, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा कळे, पाण्यामंदी मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा कळे, रानामधी कोला हुंगा घाली कैसा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा कळे। तुका म्हणे संत ओळखावा कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, त्याच्याशिवाय हे कळणार नाही। मात्र अशा व्यक्तीला सगळ्यापासून कधीतरी लांब जावंसं वाटतं का असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर वाटतं असं आहे एकोणनव्वद साली स्वामीजींनी लिहून ठेवलेलं आहे की आता हे शरीर थकत चाललं, आता लोकांपासून मला दूर जाण्याची आवश्यकता वाटते। ते गेले की गेले नाहीत हा मुद्दा नाही, त्यांना वाटतं। काही काही खरंच जातात अनंतरावांसारखे। उत्कट भावस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा अतितृप्त भावामुळे आता देह पडला तरी चालेल असं जीवनमुक्ताला सद्गुरूंना कधी 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 तरी वाटतं। पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर मला दोन वेळेला असा भाव निर्माण झाला की आपला देह आता असा संपला तरी चालेल, थोड्या वेळ श्वासही रोखले गेले, इतकं सोपं नाही देह ठेवणं, पण भाव निर्माण झाला। अजूनही एक दोन वेळेला मला असा भाव निर्माण झालेला होता, पण तो अतिशय उत्कट अतितृप्त अशा वेळेला असा भाव स्पर्शून जाणं शक्य आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी देह ठेवला ना, समाधी घेतली, स्वामीजी म्हणायचे की आपण आणि जगत यांच्यामधलं अंतर वाढत जातं, अगदी जगत म्हणजे शिष्य मंडळी देखील। तेव्हा कधी कधी आपण देह ठेवावा असं वाटतं असं स्वामीजी म्हणायचे। आणि संत देह ठेवतात तेव्हा त्यांच्यामधलं आणि त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांमधलं अंतर फार वाढलेलं असतं असं स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात। शरीर मर्यादेच्या वेळेला देखील असं वाटू शकतं, जसं विवेकानंदांना अगदी शेवटी खूप शरीराला मर्यादा आल्या आणि देह ठेवावा अशी भावना निर्माण झाली, पण हा प्रश्न विचारला म्हणून सांगितलं त्यांना ह्या सगळ्यापासून कधी तरी लांब जावेसे वाटते का, तर वाटतं याच्यात काही शंका नाही। समर्थांनाही वाटलं, तळमळ होतची आहे हे जन हाती धरी, कल्याण करी राम राया, अशी प्रार्थना त्यांनी केली। एकूण प्रश्न फार सुंदर होता। या प्रश्नामध्ये जीवनमुक्त कसा घडतो, जीवनमुक्ताच्या पुढे सद्गुरु शिष्याला देतात ते शिष्याची कोणतीही कमाई नाही, ते हेरतात, बाकी ही गोष्ट मिळवता येण्यासारखी नाही, आणि मग त्याला कधीतरी जावंसं वाटतं का, दूर जावंसं वाटतं का, हा अगदी वैयक्तिक प्रश्न औत्सुक्यपोटी मी तरी बोललोच की गौरी 20-25 मिनिटं बोललो। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोभा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपान सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.